आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. फाल्यां राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशा राज्याक भेट दितल्यो. दिसभर चलपी ह्या भेटींत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रौरकेला हांगा जावपी भौशीक कार्यावळींत प्लॅनेटरी आनी विज्ञान केंद्र तशेंच निर्मल मुंडा परिवेश मार्गाचें उक्तावण करतल्यो. भारत आनी दक्षिण कोरिया हांणी आयज खेळ सांस्कृतीक तशेंच सृजनशील उद्देगाच्या मळार सहकार्या खातीर आनी उद्देगीक सहकार समिती स्थापन करपा खातीर चार समजिकायेच्यो कबलाती केल्यात. आयज नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्यंग हांचे मदीं जाल्ल्या उलोवण्या उपरांत ह्यो समजिकायेच्यो कबलाती जाल्यो. जागतीक तणावाच्या ह्या काळांत भारत आनी कोरिया एकठांय येवन शांतताय आनी स्थिरतायेचो संदेश दितात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला.
8 वर्ष बाद कोरिया के राष्ट्रपति की भारत यात्रा अत्यंत महत्वपूर्ण है. डेमोक्रेटिक वैल्यूज, मार्केट इकोनॉमी और रिस्पेक्ट फॉर रूल ऑफ लॉ हम दोनों देशों के डीएनए में है. इंडो पैसिफिक क्षेत्र में भी हमारा कॉमन आउटलुक है.
अस्तंत आशियांत चालू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर देशभरातली एलपीजी पुरवण स्थिर आसा अशें सरकारान आयज सांगलें. सरकार प्रभावी वेवस्थापना खातीर देशी एलपीजी उत्पादन वाडोवप, शार आनी गांवगिऱ्या वाठारांनी बुकींग काळ वाडोवप तशेंच डायव्हर्जन आडावपा खातीर डिलिव्हरी प्रमाणीकरण संहिता चालीक लावप ह्या सारखी जायती म्हत्वाची पावलां उबारता अशें नवी दिल्लींत आंतर मंत्रालयीन म्हायती दितना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालय सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले.
ऐसे स्टेट्स जो पीएनजी नेटवर्क के एक्सपेंशन में सपोर्ट कर रहे हैं उनको 10% एडिशनल कमर्शियल एलपीजी का एलोकेशन हो रहा है. मार्च के महीने से अब तक लगभग 4,93,000 नए पीएनजी कनेक्शन गैसीफाई किए गए हैं और 5,51,000 नए कंज्यूमर भी रजिस्टर हुए हैं.
डिलिव्हरी प्रमाणीकरण कोडाचो वापर 90% मेरेन वाडोवपाचो सरकाराचो हेत आशिल्लो पूण पयलींच 92% मेरेन हो पावला अशें तांणी नदरेक हाडले. फाटल्या 5 दिसांच्या आकडेवारी प्रमाण 5 किलो सिलिंडरांची विक्री वाडल्या, वेपारी पुरवणूय 70% मेरेन परतून मेळ्ळ्या अशें तांणी सांगले. बायलां आरक्षण विधेयक आडयल्या कारणान आतां विरोधकांक परिणामांक तोंड दिवचें पडटलें अशें संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी आयज म्हटलां.
महिलाओं के सामने में हम लोग ये बता रहे हैं अभी कि आगे मोदी जी के नेतृत्व में महिलाओं के लिए हमारा सरकार एनडीए काम करते रहेंगे, लेकिन जिन्होंने महिला आरक्षण बिल को गिराया उनको भी सजा मिलना चाहिए और ये काला दाग कांग्रेस के ऊपर लगा है, ये जीवन भर साफ होने वाला नहीं है.
नेताजी सुभाषचंद्र बोस हांकां राष्ट्रीय पूत ही पदवी दिवपाचो आनी तांच्या संबंधित म्हत्वाच्यो तारखो राष्ट्रीय दीस म्हणून कळोवपाचो यत्न आशिल्लो भौशीक हिताचो दावो सर्वोच्च न्यायालयान आयज न्हयकारलो. भारताचे मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आनी न्यायाधीश जयमल्ल्या बागची हांच्या फुडारपणाखाला खंडपीठान पिनकपाणी मोहंती हांणी दाखल केल्ली याचिका घेवपाक न्हयकार दिला. अशीच याचिका हाचे पयली दाखल करून ती न्हयकारल्याचे न्यायालयान नदरेक हाडले. आगामी 3 महिन्यात भारतीय रेल्वे कंपनी देशभरात 18,262 समर स्पेशल रेल्वे सेवा दिवपाची आसा. प्रवाशांक सुगम आनी सोयीस्कर प्रवास मेळचो म्हूण हे म्हत्वाचे उपाय केल्याचे रेल्वे मंत्रालयान जाहीर केला. अंदू 15 एप्रील ते 15 जुलय मेरेनच्या काळा खातीर वट्ट 908 समर स्पेशल गाडयांक मान्यताय मेळ्ळ्या अशें मंत्रालयान फुडें नदरेक हाडलें. खेळ आयपीएल क्रिकेटांत आयज अहमदाबादेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत गुजरात टायटन्स आनी मुंबय इंडियन्स हांचे मदीं सामनो जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर हो सामनो जावपाचो आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस उदेंत आनी अस्तंत राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आनी झारखंडान उश्णताय ल्हारांचो अदमास उक्तायला. मजगती फाल्यां मेरेन अरुणाचल प्रदेश, आसाम आनी मेघालयांत एक सुरे सुवातेर पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.